चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी मागणी मंजूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा। साखर कारखान्याच्या वजन लिपिक आणि ट्रान्सपोर्टर संघाच्या बैठकीमध्ये साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी मागण्या मान्य करण्याचा मुद्दा उठवण्यात आला। त्यांनी इशारा दिला की जर असे झाले नाही तर ना इलाजाने आंदोलन करावे लागेल। नहटोर मार्ग येथील विराट फार्म हाऊस परिसरामध्ये झालेल्या बैठकीमध्ये वजन लिपिक संघाचे अध्यक्ष मानसिंग यांनी सांगितले की सध्या साखर कारखान्यामध्ये जवळपास 195 वजन लिपिक काम करत आहेत। त्यांचा पगार महागाईच्या या काळामध्ये पुरेसा नाही। त्यांनी पगार कमीत कमी 25,000 रुपये करण्याची मागणी केली। त्यांनी सांगितले की मोबाईलच्या माध्यमातून ते वजन कार्य करणार नाहीत। साखर कारखान्याला वजन करण्यासाठी त्यांना HHC मशीन किंवा कंपनीकडून मोबाईल उपलब्ध करून द्यावे लागतील। मागणी करण्यात आली की कोणत्याही कर्मचाऱ्याला झोनमधून बाहेर स्थानांतरित केले जाऊ नये। तिकडे साखर कारखान्याचे ऊस GM कुलदीप शर्मा यांनी सांगितले की त्यांच्या स्तरावरून मागण्यांबाबत कारखान्याच्या व्यवस्थापनाला कळवण्यात आले आहे। यावेळी राजेश कुमार, नितीन त्यागी, योगेश, मोहित, इंद्रपाल सिंग, प्रीतम, सुनील कुमार, सुंदर कुमार आदी उपस्थित होते।